तू मला एक सांग, तू नाही का हे जे समोरची जागा आहे
ते गोष्टी नको सांगू मला दुसऱ्या.
नाही नाही
नाही सल्ला विचारला नाही तुला, कधी बोललो नाही.
60 वर्षाच्या काळापासून तर आजच्या तारखेपर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले ते समोरची जागा ग्रामपंचायतच्या नावानं कशी काय केली तू गावठाण्याची जागा?
गावठाण्याची जागा तुझ्या नावानं करणार आहे?
मग ते ग्रामपंचायतच्या नावानं होते का? लोकांची जागा आहे, लोकांची गावातल्या लोकांची मालमत्ता आहे ते.
तुला तेच धंदा राहायला वाटत लोकांनी तेच भडकवत राहायचं.
अरे भडकवत नाही, तू इलिगल काम करून राहिला.
तू कर ना कारवाई. तुला कोण थांबवलं? थांबवलं का तुला? म्हणलं का?
आणि ते माझ्या जन्माच्या अगोदर पासून त्या लोकांच्या ताब्यात आहे ते जागा.
तू त्याच्या त्या गोष्टी
तू
एवढा,
अरे तू परसोड्यात एवढा एकटाच हुशार आहे का रे तू बापू? आम्ही का सगळे
बोलूच नको तुला सांग, तुम्ही संबंध काय? अरे
तू आम्हाला सगळ्याला बैल समजतं काय?
अरे तू कोण समजा काय समजा, तू फोन कसा काय लावला मला?
मी तुला या संदर्भात माहिती मागून राहिलो.
माहिती मागायचा अधिकार तुला काय मागणार? कागले फोनवर काय बोलून राहिला?
तू काय म्हणे अधिकार गाजवा म्हणून? आता अधिकार गाजवला
तर बोलण्याची पद्धत आहे का? तुम्ही
पद्धत
हुशार झाला का? हे झाला का? तुला हुशार झाला?
अरे मी का आयर गैर शब्दात बोलून राहिलो का तुला? मी
तू हुशार म्हणायचं तुला काय? तुला तुला काय करत आहे?
अरे नालायक तुला 1000 रुपये दंड ठोकला ना रे हायकोर्टानं?
हो दे ना बा, तुला कोण बोललं? तुला काय तुला करत करण?
तू जास्त हुशार काय करत का?
तू आता थांब, तू घरात तिथं थांब. फोकणी आलो 2 मिनिटात झालो. थांब
ये तू इथं
बोलून राहिला तू फोकणीचा.
ये
थांबालो
ये.
Thank you.